सेवा धर्म महान, लेखक राम राजशेखर, प्रकाशकाचे मनोगत. प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे निस्वार्थ भावनेतून सातत्याने छोटी मोठी सेवा कार्य करून सेवा धर्म महान ही उक्ती सार्थ करणाऱ्यांची माहिती समाजाला व्हावी आणि त्याचप्रमाणे कार्य करण्याची प्रेरणा अनेकांना व्हावी हा या पुस्तकाच्या प्रकाशनामागील हेतू आहे. या पुस्तकात तामिळनाडू प्रांतामध्ये चालणारी काही छोटी छोटी सेवा कार्ये व पर्यावरणपूरक प्रकल्प यांची उदाहरणे कथारूपात दिलेली आहेत. ती आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल तसंच या पुस्तकाच्या संबंधीची भूमिका लिहून दिल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सेवा प्रमुख माननीय सुहासराव हिरेमठ यांना धन्यवाद देत आहोत. वाचक या पुस्तकाचे नेहमीप्रमाणे मनपूर्वक स्वागत करतील असा विश्वास वाटतो. भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशन. प्रस्तावना. नमस्कार. मी काही खूप चांगला लेखक नाही. गेल्या 28 वर्षापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक आहे. उत्तर तामिळनाडू प्रांत सेवा प्रमुखही राहिलो आहे. या पदावर काम करत असताना मला शेकडो गावांची, हजारो कुटुंबांची, विविध सेवा संस्था आणि व्यक्तींची अभूतपूर्व सेवाकार्ये आणि विलक्षण सेवाभाव पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाली. विजय भारतमचे संपादक श्री वीरबाहू यांनी मला अनेकदा आग्रह केला की तुमच्या प्रवासात तुम्ही पाहिलेले, ऐकलेले, तुम्हाला आलेले सेवा अनुभव तुम्ही मला लिहून द्या. जर आपण हे अनुभव विजय भारतम साप्ताहिकात प्रकाशित केले तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. मी बोलू शकतो परंतु लिहायचे म्हटल्यावर थोडे अवघड होते, म्हणून मग विजय भारतमच्या संपादकीय मंडळातील गुरु शिवाकुमार आणि श्री एम वीरबाहू दोघांनी मिळून मला लिहिण्यास मदत आणि मार्गदर्शन केले, तेव्हा कुठे हे लिखाण सुरू होऊ शकले. या लिखाणाला पुस्तक रूपात आणण्यात मोठा वाटा असलेल्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे. हे पुस्तक लिहिताना जे सदैव माझ्यासोबत राहिले आणि पदोपदी मला मदत केली त्या आर ऋषिकेश, विजय भारतम प्रकाशन, तरुण चित्रकार एम दयानिधी ज्यांनी या पुस्तकातली सर्व सुंदर चित्रे रेखाटली आहेत, श्री सूर्यनारायण रावजी ज्यांनी हे पुस्तक वाचले आणि ते सर्व भाषांमध्ये प्रकाशित करण्यात यावे असे सांगितले, अखिल भारतीय सेवा प्रमुख श्री सुहासरावजी ज्यांनी हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजीतून प्रकाशित करण्यात मदत केली, आणि श्री बालासुब्रमण्य ज्यांनी हे पुस्तक तमिळमधून इंग्रजीत अनुवादित केले, या सर्वांचा मी खूप आभारी आहे. जे जे लोक हे पुस्तक वाचतील त्यांनी यापासून प्रेरणा घेऊन सतत कोणत्या ना कोणत्या सेवा कार्यात सहभाग घ्यावा हाच हे पुस्तक लिहिण्यामागचा आमचा नम्र हेतू आहे. ईश्वरचरणी सेवा भावे. राम राजशेखर. भूमिका. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे, त्याग आणि सेवा हे भारतातील श्रेष्ठ आदर्श आहेत. त्यानुसार आपल्या देशात हजारो वर्षापासून ऋषीमुनी, संत व श्रेष्ठ महापुरुष आणि साध्वी यांची शिकवण व त्यानुरूप त्यांचे आचरण, यामुळे या देशातील धनवानांपासून अत्यंत गरीब निर्धन व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्या मनात आणि रक्तात संवेदना व सेवाभाव आहे याचा अनुभव सर्वांना येतो. हे सर्वजण प्रसिद्धीपासून दूर राहून अतिशय शांतपणे, सातत्याने, निस्वार्थ भावनेतून नियमित, प्रासंगिक, छोटी मोठी सेवाकार्ये, सामाजिक कार्ये, उपक्रम करत असतात. असे काही छोटे छोटे सेवा उपक्रम, पर्यावरणपूरक उपक्रम, कामे यांची उदाहरणे कथारूपात या पुस्तकाद्वारे प्रकाशित करण्याचा हा प्रयत्न आहे. उत्तर तामिळ.
सॅम्पल कम्प्लीट. रेडी टू कंटिन्यू.